सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ। वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। गाने सुनते सुनते आपसे बातें करते करते शो का दूसरा घंटा शुरू हुआ है। वेलकम आपका शो के दुसरे घंटे में। आणि आज मी तुम्हाला विचारलंय की काय हो तुमच्या मते लग्नाचं वय काय असावं। मला फोन आलाय, ऐकत मला कोणी कॉल केलाय।
मी दिव्या बोलतीये। मला तरी वाटतं की लग्नाचं वय हे 21 ते 22 असावं, 18-19 म्हणजे आपलं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर थोडासा जो काही स्पेस मिळतो तर तो जो वेळ आहे थोडासा आपल्याला डेव्हलप करायला आणि आपल्या जॉबसाठी किंवा करिअर जे आपण करणार आहोत त्याच्यामध्ये थोडस स्टेबल होण्यासाठी मिळावा की जेणेकरून एक कॉन्फिडन्स त्या एज मध्ये येतो। आणि 21-22 मध्ये काय होतं की आपण थोडंसं आपल्या पायावर उभं राहिलं की कॉन्फिडन्स आल्यानंतर आपोआपच आपली मनाची तयारी लग्नासाठी होते। मग त्या पिरियड मध्ये आपण आपल्या डोक्यात एक आपल्या जीवनसाथी विषयी साथीदाराविषयी आपण काहीतरी आयडियाज ठेवलेले असतात।
लेकिन ऐसा नहीं लगता की 21-22 साल में मतलब थोड़ा सा आदमी यू नो अलर्ट असो, थोड़ा सा इतनी ज्यादा समझ नहीं आती, इस जमाने की बात कर रहा हूँ मैं।
वो है बट एक्चुअली देखा जाए ना तो 18 ईयर जो है 18 साल जो है वो शादी के लिए बहुत ही परफेक्ट है ऐसा कहा गया है। पण जर पुढचा विचार केला 18 ही धरू नका, 18-19-20-21 हे आपल्याला 3-4 वर्ष मध्ये खूप मोठा गॅप मिळतो। इन फ्युचरचा विचार म्हणजे कसं की आपल्याला जी होणारी मुलं बाळं आहेत तर त्यांचे एज्युकेशन आहे किंवा मग त्यांचं करिअर आहे, त्यांचा जॉब आहे, मग त्यांच्या फ्युचरच्या दृष्टीने आपणही परिपक्व त्या पिरियड मध्ये राहायला पाहिजे, म्हणजे आपली तब्येत ठणठणीत राहायला पाहिजे।
तुम्ही सांगा ना तुम्हाला काय वाटतं लग्नाचं नेमकं वय काय असावं, मला कॉल करायचा आहे। नंबर माझा तोच आहे 9607007935 9607007935। या नंबरला नांदेड तुम्ही मला फटाफट कॉल करायचा आहे। 93.5 रेड एफ एम वर मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, बजाते रहो।